नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चे बांधणीला वेग. सी व्हिजिल ऍपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ. निवडणूक आयोगाकडून 98% अधिक तक्रारी निकाली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश. आणि राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस. शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये केवळ 30-35 जागांवरच सहमती व्हायची आहे. 1-2 दिवसात हे जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्लीत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंतिम झालेल्या जागांवरचे उमेदवार महायुतीतले पक्ष लवकरच जाहीर करतील असंही ते म्हणाले. राज्यातल्या 298 जागांपैकी भाजपाला 150, शिवसेना 87-90 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागांवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. येत्या 2 दिवसात जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे. एकजुटीनं भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याआधी चेन्नीथला यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसची बैठक काल झाली. यात चेन्नीथला यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं 16 उमेदवारांची 4थी यादी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अंजन साळवे, पैठण अरुण घोडके, सिल्लोड मनोहर जगताप, हदगाव दिलीप राठोड, भोकर रमेश राठोड, कळमनुरी दिलीप म्हस्के, गेवराई प्रियंका खेडकर तर आष्टी विधानसभा मतदारसंघातून वेदांत भादवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 15-18 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी व्हिजिल ऍपवर एकूण 576 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये 1 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी काल धुळे इथं माध्यमांशी संवाद साधला. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेल हे नक्की असून या 2 जागांसह एकूण 12 जागांची मागणी पक्षानं महाविकास आघाडीकडे केली असल्याचं यादव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांवर त्यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली इथं मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं जरांगे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला ठरल्या आहेत. या पदाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 2007-2010 या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असलेल्या रहाटकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. या पदाची जबाबदारी समर्पण भावनेनं पार पाडणार असल्याची भावना आकाशवाणीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
अनेक क्षेत्रामध्ये जसं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचं सामाजिक स्थान आहे, यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिकाधिक कशी गती पण त्याचा सुद्धा प्रयत्न नक्कीच करायला हवा. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना आपण दिली पाहिजे, याकरता पण मी प्रयत्न केले पाहिजे असंही मला वाटतं. या पदाचं निर्वहन जे आहे ते मी खूप जबाबदारीने पण करेन आणि समर्पण भावनेने करेन.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं परवा रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. 1970 दशकात देशदूत वृत्तपत्रापासून पत्रकारितेतला प्रारंभ केलेल्या अनुराधा औरंगाबादकर यांनी 1998 पर्यंत साप्ताहिक गावकरीमध्ये कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची विविध विषयांवरची 90 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात भारत तिबेट सीमा दलाच्या 2 सैनिक हुतात्मा झाले तर नारायणपूर पोलीस ठाण्यातले 2 पोलीस जखमी झाले. मृत सैनिकांमध्ये सातारा जिल्ह्याचे कॉन्स्टेबल अमर पनवर तर आंध्र प्रदेशमधल्या कडप्पा जिल्ह्यातले कॉन्स्टेबल के राजेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह ओडिशात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या एका जोडप्यानं काल गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार उर्फ सुशांत आणि अंजू सुळ्या जाळे उर्फ जनिता अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. हरियाणात कर्नाल इथल्या राष्ट्रीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेनं केंद्र सरकारतर्फे मंजूर झालेल्या गव्हाच्या 13 नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरू केलं आहे. गव्हाची ही नवीन वाणं अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोग प्रतिबंधक आहेत. बार्ली DWRV 137 या वाणाचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला असून याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठीही करता येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पिकांच्या वाणांचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून या 5 वाणांमध्ये विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना 16, सोयाबीनचा MAUS 731, देशी कपाशीचा PA 833, अमेरिकन कपाशीचा NH 677 आणि तिळाचा TLT 10 या वाणांचा समावेश आहे. देशाच्या राजपत्रात समावेश झाल्यानं या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येईल असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी व्यक्त केला. राज्यात कालही अनेक भागात पाऊस झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. बीड तालुक्यातल्या चराटा या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान परळी तालुक्यात सेलू इथं एक बैल काल वीज कोसळून ठार झाला. छत्रपती संभाजीनगर इथं काल पावसानं हजेरी लावली. रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. जिल्ह्यात कन्नड आणि हतनूर परिसरातही पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात 23,700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन येलदरी धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातही अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. चांदवड तालुक्यात 2 पाझर तलावांचं नुकसान झालं तर 1 बंधारा क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसानं झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 107 धावांची आवश्यकता आहे. काल चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला. या डावात सरफराज खान 150, ऋषभ पंत 99, विराट कोहली 70 तर कर्णधार रोहित शर्मानं 52 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांना एकही धाव काढता आली नाही. पहिल्या षटकाचे 4 चेंडू टाकले असतानाच अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी भर द्यावा असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चे बांधणीला वेग. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पीक वणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.